नमस्कार. जीवन मूल्य ह्या कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. जीवन मूल्य हा कार्यक्रम नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर चर्चा आणि मार्गदर्शन घेऊन आपल्या समोर आलेला. मागच्या सत्रांमध्ये काही सत्रांमध्ये आपण आदरणीय डॉक्टर सचिन परब यांच्याशी चर्चा केली. त्यावेळेला भावना ज्या आहेत ह्या भावनांवर त्यांनी आपल्याबरोबर चर्चा केलेली आणि त्यावेळेला सतत त्यांच्याकडून आपण एका गोष्टीचा उल्लेख ऐकत होतो आणि तो म्हणजे राजयोग ध्यान पद्धती किंवा ध्यान. आता ध्यान काय आहे ह्याच्याबद्दल आपण त्यांच्याकडून पुढच्या ह्या सत्रामध्ये जाणून घेणार आहोत. परंतु सर्वप्रथम डॉक्टर सचिन, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत आहे.
ओम शांती.
ओम शांती. डॉक्टर सचिन, आज तसं जर आपण पाहिलं तर समाजामध्ये एक मार्केट तयार झालेलं आहे आणि ते म्हणतात ना असं की गॉडली मार्केट, म्हणजे अगदी प्रत्येक जण आपल्या धर्माचा किंवा एक मेडिटेशनचा प्रचार करायला लागलेला आहे. जिथे तिथे बघाल तिथे मेडिटेशन करतायत. कोण काय शिकवतंय, कोण काय शिकवतंय, कोणाकडे म्युझिक थेरपी आहे, कोणाकडे स्मेल थेरपी आहे, कोणाकडे काही वेगळ्या पद्धतीची ध्यान करण्याची पद्धती आहे, कोणी म्युझिकवर करवतं. म्हणजे बघाल तिथे हे आहे आणि लोक त्याच्याकडे ओढली जात आहेत. तर ह्याचं काय कारण असू शकतं?
छान प्रश्न तुम्ही विचारलात. मागच्या काही दशकांमध्ये हे प्रमाण वाढत चाललेलं आहे. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन, म्हणजे आवश्यकता आविष्काराची जननी आहे. व्हेन देर इज अ नीड देर इज अ सप्लाय. जर आपण मागचे हे दशक पाहिलं, विसावं दशक, आपण आता 21व्या शतकामध्ये आहोत. 20व्या शतकामध्ये बघितलं तर फार मोठं परिवर्तन या सृष्टीवर झालेलं आहे. 19व्या शतकापर्यंत आपल्याकडे लाईट नव्हती, त्यामुळे जीवन पद्धती आपली अशी होती की सूर्याबरोबर आपलं आयुष्य चालू व्हायचं आणि सूर्य गेल्याबरोबर संपायचं आणि आपण निसर्गाच्या सानिध्यात होतो बऱ्यापैकी. पण जसं हे लाईट आली, लाईटच्या आविष्कारानंतर भरपूर फायदेही झाले, भरपूर काही सायन्सने प्रगती केली. दिवसाला आपण रात्र केली, रात्रीला दिवस केला, पण त्याच्याबरोबर भरपूर तणाव मनुष्यामध्ये वाढत गेलेला आहे. आणि जर आपण 20व्या शतकामध्ये बघितलं तर 3 महायुद्ध विश्वाला 20व्या शतकामध्ये मिळालेली आहे आणि जीवन पद्धती ओव्हरऑल आपली बदललेली आहे. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील बदललेला आहे. आणि सध्या जर आम्ही जे बघतोय 21व्या शतकामध्ये, तर एक रेस आहे. इंग्रजीमध्ये आम्ही याला रॅट रेस म्हणतो. आम्ही म्हणतो रॅटच्याही पुढे गेलेली ही रेस आहे. आणि प्रत्येक जण आपण बघतोय तर नुसता तो धावतोय, इतका धावतोय, तो कशासाठी धावतोय हे पण तो विसरलेला आहे. एक व्यक्ती आमच्याकडे आला आणि त्यांनी मला विचारलं की हा रस्ता कुठे जातोय. तर मी त्याला विचारलं की तुम्ही नवीन दिसतायत, तुम्हाला कुठे जायचं आहे? तो बोलले ते मला माहित नाही, पण हा रस्ता कुठे जातो ते मला सांगा. मी त्याला म्हणाल मग काय फरक पडतो, तुम्हाला जर माहिती नाही तुम्हाला कुठे जायचं आहे, कुठेही जा तुम्ही, लक्ष नाही आहे. लक्षहीन जीवन आहे. लक्ष असेल तर ते पण विनाशी गोष्टींबद्दल लक्ष आहे. त्यामुळे एक संतुलन राहिलेलं नाही आहे आणि ते संतुलन गमावल्यामुळे आम्ही बघितलं की लोक असंतुष्टता वाढत चाललेली आहे लोकांमध्ये. डिससॅटिस्फॅक्शन, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन हे सगळे वाढत चाललेलं आहे. मग ह्याचं समाज सोल्युशन कुठे आहे? ह्याचं सोल्युशन गोळ्या औषधामध्ये नाही आहे. ते टेम्पररी तुम्हाला रिलीफ देतील पण बीच नाही. आणि लोकांना आता कळून चुकलेलं आहे की ह्याचं समाधान आध्यात्मिकतेमध्ये आहे, परमनंट सोल्युशन. बाकी तुम्हाला साधने टेम्पररी सोल्युशन देतील, पण परमनंट सोल्युशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला आध्यात्मिकतेकडेच वळावं लागेल. आणि वैद्यकशास्त्र पहिले ह्या गोष्टीला स्वीकार नाही करायचे. ते म्हणायचे की आजार हे नेहमी शरीराला, आधुनिक वैद्यकशास्त्राबद्दल मी म्हणतोय, पण हल्ली एवढ्या स्टडी झालेल्या आहेत, एवढे संशोधन झालेलं आहे आणि मनाचा जास्त रोल ह्या जीवन पद्धतीमध्ये आहे, त्याच्यावर भरपूर स्टडी आमच्याकडे येत आहेत आणि वैद्यकशास्त्राने पण भरपूर संशोधन करून हल्ली डॉक्टर्स पण स्वीकार करायला लागले आहेत की मेडिटेशन फार आवश्यक आहे. आणि जशी आवश्यकता वाढत गेली तसे मेडिटेशनचे प्रकार येत गेले मार्केटमध्ये, आणि भरपूर लोकांनी भरपूर काही चांगली सेवा केलेली आहे. लोकांची मेडिटेशन पासून भरपूर लोकांना फायदा झालेला आहे. तर प्रचंड प्रमाणात मेडिटेशनची वाढ आम्ही बघतोय, चारी बाजूला होते, आणि इथपर्यंत वाढ झालेली की मेडिटेशन पण एक फॅशन झालेली आहे. कोणाला विचारलं की तुम्ही काय करता, नाही मी मेडिटेशन करतो किंवा ध्यान करतो, तर ध्यान पण एक स्टेटस सिम्बॉल आता झालेला आहे इथपर्यंत, की प्रत्येकाला मेडिटेशनची आवश्यकता कळू लागलेली आहे. लोक करतात पण आहे आणि हे वाढत जाणार आहे.
डॉक्टर साहेब, तुम्ही आता एक शब्दाचा उल्लेख केला, टेन्शन. तर आम्ही बरेचदा बघतो आणि ऐकतो सुद्धा, आमच्या घरातले जे मोठे आहेत, थोर व्यक्ती आहेत, ते नेहमीच म्हणतात तुम्ही टेन्शन टेन्शन करून नेहमी असा एक उल्लेख करत असतात. आम्ही जेव्हा त्यांना म्हणतो की काय हे बाबा, काय हे आजोबा, किती टेन्शन असतं आम्हाला, तर ते म्हणतात आम्हाला की इतकी साधनं तुम्हाला आता विज्ञानाने आणून तुमच्या समोर दिलेली आहे. आमच्या आम्हाला तर अगदी पाणी देखील आणायला एवढं अगदी लांब लांब जावं लागायचं, प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही कष्ट करायचो, तर आम्हाला कधी टेन्शन जाणवलं नाही. तर टेन्शन हे आत्ताच दिसतंय का, पूर्वी नव्हतं का लोकांना? मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा की काय आहे, लोक आता टेन्शन टेन्शन इतकं सहज, अगदी लहान लहान मुलं सुद्धा म्हणतात जरा थांबाव मला खूप टेन्शन आहे, अगदी शाळेतली मुलं. हे टेन्शन हे एक्झॅक्टली काय, आणि पूर्वीच्या लोकांना नव्हतं का? अभ्यासक्रम तुम्हालाही चांगला माहितीये, तुम्ही अभ्यास केलेला आहे, पण मला सांगा तेव्हा तुम्हाला टेन्शन जाणवत नव्हतं का? किंवा आपल्यापेक्षाही श्रेष्ठ जे तुमचे गुरुजन असतील त्यांनी अभ्यास केलेला होता, त्यांना टेन्शन नव्हतं का? मग आज ह्या लहान मुलांना हा शब्द वापरायला किंवा आमच्यासारख्या लोकांना हा शब्द वापरावा लागतो, तर काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, काय झालेलं आहे?
टेन्शन ह्या शब्दाला आपण अवास्तव महत्व दिलेलं आहे असं मला वाटतं. असं नाही की अगोदर परिस्थिती नव्हती, अगोदर पण चॅलेंजेस होती. हा एवढं जरूर झालेलं आहे की सध्याचं जीवन जास्त धावपळीचं झालेलं आहे. लोक असा अनुभव करतात की आमच्याकडे वेळ नाहीये. आम्ही बघायचो की लहानपणी पण मी पाहायचो लोक मंदिरात जायचे तेव्हा ते मंदिरात जाऊन बसायचे 5-10 मिनिटं. हल्ली वेळ नाहीये. आम्ही तर अशी लोक बघितले की बाहेरूनच असं काहीतरी करतात आणि पुढे जातात. एका व्यक्तीला तर आम्ही असं पाहिलं, तो मारुतीचा भक्त होता, मारुती गाडी चालवत चालवत मंदिरासमोर आला आणि हाय मारुती असं करून पुढे गेला. तर हे मी याच्यासाठी सांगतो की लोकांकडे वेळ नाहीये, पळतायत लोक. पुन्हा मी सांगतो, पळतायत पळतायत पळतायत. असं नाही की परिस्थिती नाही आहे, कुठेतरी मला असं वाटतं की लोक जीवनाचं लक्ष विसरलेले आहेत, की आपण कशासाठी जगतो आहोत. धावपळीमध्ये आपण ते विसरलेलो आहोत, व्हॉट इज द पर्पज ऑफ लाईफ. पूर्वीची लोक जी होती ती व्हॅल्यू बेस्ड जास्त होती. असं नाही की आता पण आहेत, पण व्हॅल्यूशी त्यांचा कनेक्शन होतं चांगलं आणि निसर्गाच्या सानिध्यात पण होते, आणि एक जॉईंट फॅमिली सिस्टीम होती अगोदर, जी आता मला माहित नाही किती प्रमाणात, फार कमी प्रमाणात मी पाहतो. न्यूक्लिअर फॅमिलीज भरपूर आले, प्रत्येक जण वेगळा राहायचा प्रयत्न करतो. तर ह्याच्यामध्ये मला जसं दिसतंय की असंतुलन वाढत चाललेलं आहे, आणि जेवढं असंतुलन जास्त असेल जीवनामध्ये तेवढा तणावाचा तुम्ही अनुभव कराल. असं नाही की परिस्थिती अगोदर पण होती, पण तणावाचा इफेक्ट नाही जाणवायचा. आता तो इफेक्ट लोकांना जाणवू लागलेला आहे, आणि त्या इफेक्टमुळे जे नुकसान होत आहे डॉक्टर्स पण सांगतायत, सगळी प्रसारमाध्यमं सांगतायत, वर्तमानपत्रातून येत आहे, आणि हा शब्द जास्त आपण वापरतो. तर इथे आम्हाला हेच सांगायचं आणि आम्ही नेहमी सांगतो की टेन्शन हा शब्द तुम्ही जास्त वोकॅब्युलरीमध्ये ठेवू नका, त्याच्याऐवजी तुम्ही परिस्थिती म्हणा. कारण प्रत्येक शब्दाबरोबर पण एक भावना जोडलेली असते. जेव्हा तुम्ही टेन्शन म्हणता तर लगेच तुमचा चेहरा बदलणार, शरीरामध्ये चेंजेस येणार. टेन्शन न वापरता तुम्ही म्हणा परिस्थिती. जेव्हा मी परिस्थिती म्हणतो तेव्हा ती माझ्या कंट्रोल खाली येते. आणि सध्याच्या व्यक्तीची अवस्था आपण जर स्लाइड मध्ये बघितलं की आम्ही त्याला इंग्रजी म्हणतो कन्फ्यूज मास ऑफ प्रोटोप्लाझम. याचा अर्थ मी बघितलं लोकांना काय करायचं नाही, पैसे कमवायचे पैसे कमवायचे पैसे, एकच लक्ष आहे पैसे कमवायचे. आणि लोकांना जसं या स्लाईडमध्ये लिहिलंय की पैसे कमवण्यासाठी काही ते बघत नाही, आपल्या शरीराची काळजी नाही, संबंधाची कशाचीही काळजी घेत नाही. सो पीपल लूज देअर हेल्थ टू अर्न द मनी. पण जेव्हा हे पैसे कमवतात 40-50 वर्षापर्यंत आणि त्याच्यानंतर त्यांनी संतुलन न ठेवल्यामुळे त्यांच्याकडे वेगळे आजार येतात, हार्ट अटॅक, डायबिटीस, ब्लड प्रेशर, निद्रानाश, आणि मग जे कमवलेले सगळे पैसे आहेत ते परत आजारामध्ये हाल होतात. याचा अर्थ बॅक टू स्क्वेअर वन. आणि ते अशा प्रकारे जगतात की परत कधी जगायला मिळेल की नाही, मरताना अशा प्रकारे मरतात की आपण कधी जगलोच नाही आयुष्य. याचा अर्थ जर तुम्ही बघितलं मनुष्याचं आताचं राहणीमान, कुठेतरी त्याचा फोकस चुकलेला आहे, तो विसरलेला आहे जीवनाचं लक्ष. आणि ह्याच्यासाठी ध्यान फार जरुरी आहे की हे तुम्हाला पुन्हा फोकसमध्ये घेऊन येतं की काम हे सगळं करतोय, व्हॉट इज द पर्पज ऑफ लाईफ. ह्याला आपण मागच्या सत्रामध्ये पण पाहिलं भावनेंमध्ये की ह्याला आम्ही एसक्यू म्हणतो. हल्लीचा व्यक्ती बुद्धिमान आहे, हल्लीची जनरेशन खूप फास्ट आहे, त्यांच्याकडे इंटरनेटचं प्रभावी माध्यम आहे, कॉम्प्युटर युगामध्ये आपण आहोत आणि संपूर्ण जगाशी ऍट द टिप ऑफ फिंगर आपण कनेक्ट करू शकतो. एक बटन दाबलं आपण अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये किंवा आफ्रिकेमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये कनेक्ट होऊ शकतो. जे अगोदर जायला आम्हाला एक एक महिना, दोन दोन महिना लागायचे, आता एका सेकंडमध्ये आणि फेस टू फेस आपण बोलू शकतो. हे फार खूप ऍडव्हान्स आहे. हल्लीची जनरेशन खूप फास्ट आहे, खूप म्हणजे खूप फास्ट आहे. पण कुठेतरी त्यांनी आपल्याला पर्पज विचारला पाहिजे. आयक्यू त्यांचा चांगला आहे, इक्यू मध्ये थोडे कमी पडतात आणि एसक्यू मध्ये तर फार कमी पडतात. आणि हा एसक्यू डेव्हलप करण्यासाठी मेडिटेशन आहे.
डॉक्टर सर, तुम्ही म्हणतात एसक्यू डेव्हलप करण्यासाठी मेडिटेशन आहे, ह्या सर्व गोष्टीमध्ये तुम्ही वारंवार मेडिटेशनच आपल्याला उपयोगी आहे असं म्हणतात. आता मी माझ्यावरून सांगते की आम्हाला एक नेहमीच आई वडिलांनी लहानपणापासून शिकवलेलं आहे की सकाळी उठल्यावर प्रार्थना करा, संध्याकाळच्या वेळेला प्रार्थना करा, झोपताना प्रार्थना करा. आम्ही प्रार्थना करतो तर ही प्रार्थना, प्रेयर ज्याला आपण म्हणतो, आणि मेडिटेशन ह्याच्यामध्ये अंतर आहे का? आणि आहे तर एक्झॅक्टली काय अंतर आहे?
जेव्हा पण आम्ही लोकांना ध्यान करायला सांगतो तर म्हणतात हा आम्ही करतो ना, रोज सकाळी उठल्यावर अगरबत्ती लावतो, देवासमोर दिवा लावतो, हात जोडतो. पण हे ध्यान नाही आहे का? मला फार आवडतं महाराष्ट्रामध्ये एक आरती आम्ही लहानपणापासून ऐकली आहे, तुम्ही पण कदाचित ऐकली असेल, समर्थ रामदासांनी, श्री समर्थ रामदासांनी ते म्हटलेले आणि घराघरात ती बोलली जाते. आणि त्याचे शब्द आहेत, सदा सर्वदा योग तुझा घडावा. फार सुंदर शब्द आहेत. तुझे कारणी देह माझा पडावा. अतिशय सुंदर आहे. पण हल्लीचं जर आपण आरतीचं जरा चित्र डोळ्यासमोर आणूया, टीव्ही चालू आहे, आईला किंवा वडिलांना कामावर जायची घाई आहे, त्याचं लक्ष चारही बाजूला आहे आणि हातात अगरबत्ती आहे किंवा तुमची आरती तुम्ही ओळत आहे आणि चारही बाजूला लक्ष आहे आरती करताना, तिकडे गप्प बस, आवाज करू नकोस, तो टीव्ही बंद कर आणि तुमची आरती चालू आहे, ठीक आहे ना? नथिंग रॉंग. तुम्ही एवढं करता ही पण फार मोठी गोष्ट आहे. एका घरात तर मी काय बघितलं, ते फार श्रीमंत घर पण वेळ नाही कोणाला, तर मी बघितलं आरतीची वेळ झाली तर व्यक्ती आला आणि त्याने टेप रेकॉर्ड ऑन केली, सगळी आरती टेप रेकॉर्डर द्वारे परमेश्वराला ऐकले, तो आपलं सगळं काम करून म्हणलं तुम्ही आरती, हा ते काय आरती चालू आहे ना, ती आरती परमेश्वरासाठी, मी माझं काम करत राहिलेलो आहे. त्यावेळेला वेळ नसतो ना, तर आपल्याला वेळेचं नियोजन केलं पाहिजे. तर हल्ली हा जमाना आहे, हायटेक जमाना आहे. मला एकदा मेल आलं एका फार मोठ्या मंदिराकडून आणि मला त्यांनी मेलमध्ये असं लिहिलेलं की डॉक्टर साहेब, तुम्ही इंटरनेटद्वारे, इंटरनेट बँकिंगद्वारे आमच्या मंदिरामध्ये पैसे पाठवा, आम्ही तुमच्या नावाने इथे ऑनलाईन पूजा करतो आणि तुम्हाला घरी प्रसाद पोहोचतो, तुम्ही यायची गरज नाही. तर आता ऑनलाईन पूजेचे दिवस आलेले आहेत, ठीक आहे ना? तर प्रार्थना काही न करण्यापेक्षा मी म्हणेन प्रार्थना खूप चांगली आहे. पण प्रार्थनामध्ये आपण बघतो की प्रार्थनामध्ये आपण परमेश्वराशी बोलत असतो की परमेश्वर मला हे दे, गाडी दे, बंगला दे, घर दे, जे काय असेल ते दे, आपण मागत असतो. इट्स अ वन वे कम्युनिकेशन. आणि प्रार्थना आणि मेडिटेशन मध्ये हा फरक आहे की मेडिटेशन मध्ये परमेश्वर तुमच्याशी बोलत असतो, फक्त तुम्ही नाही बोलत. इट्स अ टू वे कम्युनिकेशन. म्हणजे प्रार्थनेमध्ये आपण परमेश्वराशी बोलतो आणि मेडिटेशन मध्ये परमेश्वर आपल्याशी बोलतो. हा फरक प्रार्थना आणि ध्यानामध्ये आहे. त्यामुळे ध्यान कोणत्याही प्रकारे श्रेष्ठ आहे प्रार्थनेपेक्षा. आणि भरपूर लोक आमच्याकडे येतात तेव्हा त्यांच्या अपेक्षा असतात की मी जर ध्यान केलं तर माझ्या समस्या सुटतील काय. आय एम व्हेरी सॉरी, तुमच्या समस्या सुटणार नाही. समस्या तर येणार, आयुष्य म्हटलं की समस्या येणार. स्वामी विवेकानंदांच्या भाषेत सांगायला गेलं तर हे आयुष्य म्हणजे एक व्यायामशाळा आहे, आपण इथे सर्व व्यायाम करायला आलेलो आहोत. जेवढ्या समस्या जास्त तेवढ्या तुम्ही शक्तिशाली होऊ शकता, तुमचा व्यायाम होतो. आणि जसं आपण हे डंबेल्स घेऊन हाताने असं केलं तर आपल्या बायसेप्स मांसपेशी वाढतात, तसे त्या परिस्थिती आपल्याला शक्तिशाली बनवतात. तर मेडिटेशन केल्याने काय फरक होतो की परिस्थिती थांबत नाही, परिस्थिती येतात पण तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे हाताळू शकता, ही शक्ती तुमच्यामध्ये येते. म्हणून मेडिटेशन महत्वाचं आहे.
डॉक्टर सर, तुम्ही म्हटला की मेडिटेशन केल्यामुळे शक्ती मिळते, तर जर एखाद्या व्यक्तीला ध्यान करायचंय, तर आजकालची जी पिढी आहे, अगदी मी सुद्धा हे नक्कीच ऐकायला मला आवडेल की जर हे ध्यान करायचं तर ह्याच्यावर आधी काही संशोधन झालेलं आहे, काही रिसर्च झालेलं आहे की ह्याच्यामुळे नक्कीच शक्ती प्राप्त होते? कारण बरेचदा असं होतं की जसं आता तुम्ही म्हटलं, प्रार्थना तर करत असतात परंतु प्राप्ती काही होत नाही. तर मग ह्याच्यावर तुम्ही असे काही फुलप्रूफ झालेले आहेत? कारण तुम्ही अनुभवी आहात, तुम्ही स्वतः मेडिटेशनची प्रॅक्टिस मागच्या 16 वर्ष करत आहात, ध्यान अवस्थेचा अनुभव करता, तर तुम्ही ह्याच्यावर जे काही आजपर्यंत घडलेले जे रिसर्च आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगाल का?
मगाशी आपण टेन्शन बद्दल बोललो. अगोदर तर डॉक्टर ह्या गोष्टींना स्वीकार नाही करायचे, पण हल्ली डॉक्टर्स पण ह्याला स्वीकार करायला, आधुनिक वैद्यकशास्त्र, जसं आयुर्वेद आणि होमिओपॅथीमध्ये तर सांगितलेलंच आहे. होमिओपॅथीमध्ये व्हायटल फोर्स बद्दल सांगितलेलं आहे, आयुर्वेदामध्ये मानसिक बिमारींबद्दल सांगितलेलं आहे, आत्म्याचं स्थान सांगितलेलं आहे. ऍलोपॅथी किंवा आधुनिक वैद्यकशास्त्र ह्याला नाही म्हणायचं, पण हल्ली आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये सुद्धा सायको न्यूरो इम्युनॉलॉजी म्हणून ही शाखा आहे, किंवा ज्याला आम्ही सायकोसोमॅटिक डिसीज म्हणतो. हल्ली असे जे काय आजार आपल्याला दिसतात हे सगळे टेन्शननी, मेजॉरिटी 90%, मला आठवतं जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा फिगर 70% होती, आता ती वाढत 90% होईल, आणि एक दिवस येईल तेव्हा हे 100% म्हणणार आहेत की जे काय आजार असेल त्याच्यामध्ये मनाचा भाग हा 100% असतो. तर टेन्शनने आजार होतात हे आता वैद्यकशास्त्र मानायला लागलेलं आहे की टेन्शन, आणि सिंगल टेन्शन नाही, थोडं थोडं जरी रोज टेन्शन यायला लागलं आपल्याला, त्याचा अनुभव आपल्याला झाला टेन्शनचा, तर हळूहळू आपल्या शरीरामध्ये चेंजेस व्हायला लागतात, आणि जर आपण हे वेळीच नाही आवरलं तर ते चेंजेस परमनंट होतात. ह्याच्यावर फार संशोधन झालेलं आहे. एक स्टडी मला आठवते विदेशामध्ये, ती स्टडी केली की ज्यांना चिंता होती, निराशा होती, भय होता, क्रोध होता, त्यांचा पहिल्यांदा ब्रेन स्कॅन केला, मेंदूचा स्कॅन केला, तर त्यांनी बघितलं त्यांचा मेंदू एकदम नॉर्मल आहे. त्यांनी त्यांना फॉलोअप केलं तर 2-3 वर्षांमध्ये बघितलं की अगोदर ज्यांचा मेंदू नॉर्मल होता त्यांचं टेन्शन जर तसंच राहिलं तर 2-3 वर्षानंतर त्यांच्या मेंदूमध्ये चेंजेस दिसायला लागले. छोट्या छोट्या सूक्ष्म नलिका असतात त्यांच्यावर इफेक्ट यायला लागले, मेंदूची काम करण्याची क्षमता कमी व्हायला, मेमरीवर इफेक्ट यायला, एकाग्रतेवर इफेक्ट यायला लागला, झोपेवर इफेक्ट यायला लागला. तर स्ट्रेस जर कंटिन्यू राहिला तर हळूहळू आपल्या शरीरातील प्रतिकार शक्ती तो कमी करतो, आणि प्रतिकार शक्ती कमी झाली हळूहळू आपल्या शरीरामध्ये ब्रेकडाऊन चालू व्हायला लागते, आणि मग आपल्याला आजार दिसतो. तो आजार दिसायच्या भरपूर वर्ष अगोदर त्याची सुरुवात झालेली असते. म्हणून आम्ही हल्ली बघतोय की अगोदर जो हार्ट अटॅक यायचा तर आम्हाला शिकवलं जायचं की 50 वर्षाच्या खाली जर एखादा व्यक्ती छातीमध्ये दुखणं घेऊन आला असेल तर तुम्ही कधी हार्ट अटॅक समजू नका, कारण 50 वर्षाच्या खाली हार्ट अटॅक कॉमन नव्हता. पण हल्ली 21व्या शतकामध्ये आपण सध्या 2011 आहोत, तर 2011 एक शाळेतला मुलगा जरी माझ्याकडे आला आणि तो म्हणाला माझ्या छातीत दुखतंय, तर मी पहिला विचार करतो हार्ट अटॅक असू शकेल. दिस इज द ट्रान्सफॉर्मेशन, हे टेन्शनमुळे झालेलं आहे. आणि ह्याच्यावर संशोधन करून आम्ही पाहिलेलं आहे की जसं जसं तुम्ही टेन्शनला मॅनेज करू शकाल तसं तसं तुम्हाला शरीरामध्ये चेंजेस दिसून येतात. तर ह्याच्यावर भरपूर संशोधन झालेलं, भरपूर स्टडीज झालेल्या आहेत जे आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. मला इथे सांगायचं आहे की जर टेन्शन जे आपल्याला आहे त्याच्यावर आपण वेळेच काहीतरी उपाय योजला पाहिजे, प्रिव्हेंटिव्ह थेरपी युज केले. जसं आपण स्लाइड मध्ये बघतो भरपूर लोक आम्हाला म्हणतात की थोडं टेन्शन तर फार आवश्यक आहे. आम्ही म्हणतो थोडं टेन्शन पण आवश्यक नाही आहे, स्ट्रेस इज नेव्हर पॉझिटिव्ह. भरपूर लोकांमध्ये ही मान्यता, आणि भरपूर पुस्तकांमध्ये सुद्धा असं लिहिलेलं आहे की थोडं टेन्शन असलं पाहिजे, त्याच्याशिवाय टीम खेळत नाही, आपला परफॉर्मन्स वाढत नाही. स्ट्रेस असताना तुमचा परफॉर्मन्स कधीही पॉझिटिव्ह असेल. स्ट्रेस मीन्स ब्रेकडाऊन. तुम्ही असं म्हणा की प्रेशर असलं पाहिजे, टार्गेट असलं पाहिजे, परिस्थिती, पण टेन्शन हा शब्द वापरू नका, स्ट्रेस शब्द वापरू नका. स्ट्रेस शब्दाचा अर्थ असा होतो की तुमच्या बॉडीमध्ये ब्रेकडाऊन चालू आहे, आणि जेव्हा बॉडीमध्ये ब्रेकडाऊन चालू आहे तुम्ही नॉर्मल कसे असू शकता? यू कांट बी. परिस्थिती असली पाहिजे, परिस्थिती आपल्याला पुढे घेऊन जाते. जसं आमच्या इकडे म्हण आहे की तुफान तोफा लेकर आता है, तर परिस्थिती जरूर यायला पाहिजे, परिस्थितीमुळे आपली शक्ती वाढते, पण टेन्शन शब्द तुम्ही वापरू नका. तर परिस्थिती आल्यावर तुम्ही त्याचं नियोजन करण्याला शक्ती किंवा त्याच्यासाठी ज्या काही स्किल्स आहेत, कौशल्य आहे ते तुम्ही शिकून घ्या, त्याचा सामना करा, तर तुम्ही आपल्या जीवनाला चांगल्या स्तरापर्यंत घेऊन जाऊ शकता. तर आम्ही बघितलंय की सध्या जे काही आजार आहेत त्या आजारामध्ये जर तुम्ही जरी बघितलं, नंबर वन आजार हार्ट अटॅक, डिप्रेशन, कॅन्सर, ब्लड प्रेशर, तर हे सगळे आजार, यांचा उपाय काय आहे? यांचा परमनंट इलाज नाही आहे. तुम्ही औषधाने त्यांना कंट्रोल करू शकता जास्तीत जास्त, मग त्याचा इलाज काय हे आता आधुनिक वैद्यकशास्त्राने समजलेलं आहे. आणि म्हणून आधुनिक वैद्यकशास्त्र आणि बाकीचे शास्त्र पण बघतायत की मेडिटेशन केल्याशिवाय पर्याय नाहीये. त्यामुळे आजचा फार मोठा वर्ग मेडिटेशनकडे वरच चाललेला आहे. आणि असे पण काही लोक म्हणतात की जीन्स मध्ये आहेत, आमच्या आई वडिलांना होतं म्हणून आम्हाला आलं. येस, आम्ही म्हणतो जीन्स आहेत, पण इंग्रजीमध्ये आम्ही असं म्हणतो की जीन्स आर लाईक लोडेड गन्स अँड लाईफ स्टाईल आर द ट्रिगर. जोपर्यंत तुमची जीवन पद्धती हेल्दी आहे, तर जीन्स जरी तुम्हाला असेल, समजा तुम्हाला 40 वर्षात ब्लड प्रेशर किंवा डायबिटीस येणार असेल, पण तुमची जीवन पद्धती जर चांगली असेल तर 40 वर्षाचा डायबिटीस तुम्ही पोस्टपोन करू शकता पुढे. लोकांना माहिती, एक्सरसाइज केलं पाहिजे, टेन्शन घेतलं नाही पाहिजे, लोकांना हे सगळं माहिती आहे, पण त्याच्यासाठी शक्ती कुठून आणणार? ती शक्ती आपल्याला ध्यानाद्वारे मिळते, राजयोग ध्यानाद्वारे किंवा मेडिटेशनद्वारे. म्हणून आम्ही ई टीव्हीच्या माध्यमाने सगळ्यांना सांगतो की सध्याच्या युगात जर तुम्हाला स्वस्थ राहायचं असेल तर राजयोग मेडिटेशनला पर्याय नाहीये. तुम्हाला मेडिटेशन केलंच पाहिजे आणि नियमित केलं तर तणावापासून आपल्यावर पडणार जे इफेक्ट आहे त्याच्यापासून आपण वाचू शकतो.
नक्कीच डॉक्टर सर, तुम्ही आता जो उल्लेख केला की प्रेशर, डेडलाईन्स अशा शब्दाचा जरूर आपण उल्लेख करू शकतो, परंतु आपल्याला टेन्शन किंवा स्ट्रेस या शब्दाचा उल्लेख करून आपल्याकडे ऑलरेडी असलेल्या, आधीपासून असलेल्या ज्या काही गोष्टींचा ताण आहे त्याला वाढवायचं नाहीये. आणि ह्याच्यासाठी मेडिटेशन किंवा ध्यान करणं हे किती गरजेचं आहे, कारण पहिल्यांदा आपण जेव्हा सुरुवात केली तेव्हा आपण बघितलं की आताची वेळ, जी काळ आपल्यामध्ये, आपल्या वृत्तीमध्ये जो बदलाव होत घडत चाललेला आहे, त्याच्यामुळे होत असलेले जे काही बदलाव आहेत, तर ह्या सर्वासाठी राजयोग मेडिटेशन म्हणा किंवा मग ध्यान अवस्था म्हणा, हे किती उपयोगी आहे हे आपण पाहिलेलं आहे. परंतु मेडिटेशन म्हणजे ध्यान अवस्था काय असते, विविध प्रकार कोणकोणते आहेत, त्याबद्दल आपण पुढच्या भागामध्ये डॉक्टर साहेब तुमच्याशी जरूर चर्चा करणार आहोत. तर दर्शक हो, या विषयावर तुम्हाला अधिक काही माहिती जर हवी असेल तर तुम्ही नजीकच्या कोणत्याही ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला जरूर भेट द्या, किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com या वेबसाईट ही भेट तुम्ही देऊ शकता. ध्यान अवस्थेवर आपण अजून पुढे चर्चा करून जे भाग घेऊन येणार आहेत त्याच्यात आपण नक्कीच भेटूया. तोपर्यंत नमस्कार.
ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्या व श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी, किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वार्ड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.